妈妈。
孩子。
दोन्ही टाकळीच्या मध्ये भेंड्याच्या भीती शिक्रापूरला जाती. शिक्रापूरचा आड मुखईत जाऊन पाड. मुखईत नाचत मोर करंडी राहिली वर. करंडीने धरला फेरा पिंपळ्याने केला जोरा. पिंपळ्याचा उरुस कोरेगावचा बुरुस. कोरेगावला दोराचे नाव आंधळगावाला कवाशी जाऊ. आंधळगाव अशी तशी शिरसगावात माझी भासी. शिरसगावचे जहागीरदार भारी. घोड नदी जमली सारी. घोड नदीचे कावळे पुढे लागले जवळ. जवळ्याचे ऐका निघूत पुढं लागलं कुंडमावल्याचं निघूत. निघूत सांगतं आठवण पुढं लागलं पवाराचं मलठण. मलठणचं हत्ती कवठ्याला जाती. कवठ्याचा भरं बाजार पुढं सैन्याचा शेजार. सैन्याची रताळं पित्त्यात भारी दोन्ही अवसऱ्या बसल्या दारी. अवसऱ्या म्हणतात टेकून द्या केंदूर पाबळ देखून द्या. केंदूरचा साळी बात मारी बहोरचा पोळी. पोळ्याचे ऐका बात फुलगावाला घातला हात. फुलगावाला चालली धार लोणीला झाला भार. लोणीचे ओढ खोडं वाघुली लागली पुढं. वाघुलीची पुसत होते वाट पुढं लागला मुंडव्याचा घाट. मुंडवा हजारी बाजारी हडपसर शेजारी. हडपसरचा गोळ मांजरीला धाडा मूळ. मांजरी आली पैक्याच्या भरात. वेणी बाई या घरात पण नवरा नवरी आहेत दारात.
छान आहे. इट इज टू बी टेकन इन द मॅरेज.
यस. पोएम अबाउट
भजन.
नो स्टोरी. She has made this.
कोणी शिकवलं तुम्हाला हा उखाणा? कोणी शिकवला हा उखाणा?
म्हणजे आपलं शिकायचं आमची इथे एक म्हातारी होती.
बरं का? आमच्या गावा इथं एक म्हातारी होती. वडगुळ्याची म्हणून पाच्याची.
कशाची होती?
वडगुळ्याची. वडगुळ्यांची. वडगुळ्याची आड नाव.
वडगुळे.
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 आणि मग त्यांना ते हान यायचं हिवायचं.
ते आपलं शिकायचं.
एवढं दळण बळणं असून ना ते ह्या वेळेला सगळं उरकून मी ते तिथं माडीत जायची. बरं का? ताना जायचं आपली लक्ष्मी पाटल्याची मावशी. तर मला आली काही कारची. तुम्ही म्हणा की सांगा की पण आजीबाई मला द्या तिथे लहान आणा मला शिकून द्या की ते. आणि ती काही विचित्र विचित्र बी आणि असायची म्हणा ती नको. आणि मग त्या आणि त्यांनी शिकवलं. फेराची गाणी आहे ना इथून पलीकडच्या टाकळीत जायची. फेराची गाणी शिकून घेतली त्या दोन्ही म्हाताऱ्यापासून. पण शिकलेल्याचा आणि सुशिक्षितेचा जरा शब्दाचे उच्चार वेगळे वेगळे असतात ना त्यांच्या.
पण का सुधारून घ्यायचे
त्यांचं जरा. आता आपल्या या सुशिक्षित माणसाचे उच्चार आणि आडाडी माणसाचे उच्चार. मग ते त्याला कोणी जर आडवं लावलं त्याचा अर्थ काय होतो? तर मग ते नाही नाही हे मग आपण जरा उच्चारून शब्द घ्यायचे का ना उकार मात्रा कोणी विचार.
फेराचं गाणं म्हणा बघ दोघी जणी. तुम्ही नक्कीच फेर धरत असणार.
नाही आज
म्हातारा तरुणपणी
आम्ही धरायचो. ज्येष्ठाचा महिना लागला की आम्ही फेरायला सुरुवात करायचो. पण आमच्या इथे ना आज पेशव मरणाच्या दारात आहे म्हणजे आमचंच आहे. तर ती आम्हाला वाटली की आता तिथे मंदिराकडे असं तू भेटलं म्हणजे बरं होतं. काय म्हणतात म्हणतात बघा साईदुर्बाईला आठ ठावलं हे कितीदा सांगतात गोष्टी ज्ञानाच्या. आणि आता ही अवस्था काही त्यांना हे गाणी आठवलं म्हणून ते माळीगामाने इकडे ठेवले. त्यांनी जाणून घेतलं की ते तिकडे नकोच. नाही तर आमचं मन होतं समाज मंदिरात.
ठीक आहे. दे हॅव सम बॅड थिंग. शहराचं गाणं ह्याच रखताचं आणणं मस पाळणं वळ मस्तळे इथं एवढं गठोड बांध. तेच ना लईच चांगलंय. पण ते सोडायला हवं ना. पण आबडधबड सांगा. असं वाईट वाईट पण आणा असतात ना इणीवरती. सांगा बरं एखाद.
संताच्या मेळ्यामध्ये कोण ग उभी. संताच्या मेळ्यामध्ये कोण ग उभी, श्री कृष्णाची मीरा उभी बावरी, हाती घेऊन एक तारीन मीरा भजन करी बावरी, हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. हिरे माणिक मोती सोडून गळ्यात तुळशी माळ ग, हिरे माणिक मोती सोडून गळ्यात तुळशी माळ ग, पायात घुंगरू हातात चिपळ्या मनात घन निळ ग, लक्ष लागेना संसारी संत सेवा ही अंतरी बावरी, हाती घेऊन एक तारी नमीरा भजन करी बावरी, हाती घेऊन एक तारी नमीरा भजन करी. जग म्हणती वेळी झाली दुःखी माता पिता ग, जग म्हणती वेळी झाली दुःखी माता पिता ग, रात्रंदिवस ध्यास प्रभूचा भागवत आणि गीता ग, मुखाने नेहमी बडबड करी पदर राहीना डोरीवरी बावरी, हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी बावरी, हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी. आपल्या भक्ताला साह्य होतो नेहमीच परमेश्वर ग, आपल्या भक्ताला साह्य होतो नेहमीच परमेश्वर ग, विष पिऊन मीरा बाई झाली आजी अमर ग. आपलं काढतं का किती माग मेलेली नाही नाही कोणी काढतं का, हे कीर्तन गाडा होता, हे भजनी होता, हे काढता नाग होता, ते काढता. किती जरी वाईट मनुष्य असेल तरी मेल्यावर काय म्हणतो खरं का, एका गुणाने होत म्हणा पण तसं चांगलं होतं बरं का,
पण एका गुणाने जरा होत
संत गोरोबा नामा जनी यांना प्रभूचा ध्यास ग, संत आपले उदास दिसती म्हणे बालक रामदास ग, हाती घेऊन खंजिरी मुखात राम हरी ग बावरी, हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी बावरी, हाती घेऊन एक तारी न मेरा भजन करी. बाबर चालतं एक म्हणजे असलं मला आवडतलं, बाकीचं दुसरं
भजन आहे का हे भजन?
हा हा भजन मेरा वाईच. फेराच म्हणू का?
हा म्हणा म्हणा. आता फेराच
मोठ का
जोरात झालं पाहिजे आपण. चालू आहे चालू
आहे. रावण बसला सिंहासनी पाचरली मंदोदरी, जानकीला करी धरी जानकी बाई ऐकावी गोष्ट माझी ग, जानकी बाई ऐकावी गोष्ट माझी ग, लंकेचा ग रावण राजा दहा शिरीज भुजा, आशा जने पती माझा सीता थाये संग तुझा, जानकी बाई ऐकावी गोष्ट माझी ग, जानकी बाई ऐकावी गोष्ट माझी ग, आयसे राजे माझ्या घरी वारू देव घर जाडी, गणपती व गाया चारी कृष्ण देव वचा करी, मंदवधरी जाई तू परदेस ग, मंदवधरी जाई तू परदेस ग, काय बोललीस वाणी शिणलीस माया बहिणी, काय हाय सांग म्हणे मंदवधरी जाई तू परदेस ग, मंदवधरी जाई तू परदेस ग, दोघ भाऊ धडी मदाडी लक्ष्मण ब्रह्मचारी, राम कोपेल तुमावरी मंदवधरी जाई तू परदेस ग, मंदवधरी जाई तू परदेस ग, कांदा म्हणशील कापुराला मूर्ख म्हणशील चातुराला, परेस म्हणशील या गोट्याला रावणा सोड सीता जानकी पतिव्रता, रावणा सोड सीता जानकी पतिव्रता. स्वप्न पडलं पहिल्या पारी म्हणजे भविष्य बर का, स्वप्न पडलं पहिल्या पारी स्वप्न सांगे मंदोदरी, फौजा आल्या लंकेवरी रावणा सोड सीता जानकी पतिव्रता, रावणा सोड सीता जानकी पतिव्रता. स्वप्न पडलं दुसऱ्या पारी स्वप्न सांगे मंदोदरी, शिळा तारल्या सागरी रावण सोड सीता जानकी पतिव्रता, रावण सोड सीता जानकी पतिव्रता। स्वप्न पडलं चौथ्या पारी, स्वप्न सांगे मंदोदरी। राम निघाले आयुधे उनी, लंकेऊन आयुधेशी येता। राम लक्ष्मण सीता, हनुमंत अंजनी माता दाखविली रामा। हनुमंत अंजनी माता दाखविली रामा। मी तर सीता शुद्ध केली, लक्ष्मणाची शक्ती हरली। लक्ष्मणाची शक्ती हरली। हाका माझ्या उदरी आला, गर्भी येऊन नाही गळाला। माझ्या दुधाच्या परवडी, फडकाळाची नरडी मोडी। रावणा बापडी जिंजुडी काही, रावण सुद्धा असं जिंजुडा सारखे गेले। इतके रावण काय साधं समजू नका, मोठी तपश्चर्या होती। बारावं लिंग त्यांनी काही जसं आईच्या सेवेसाठी खाली आणलं, तर मग रावण कसा असेल? तरी हे आपल्याला दाखवलं, सीता नेली, पण कोणती नेली? ताकद तरी होती का? आधी माया शक्ती, तिला हात लावण्याची सुद्धा रावणाची कोणाची ताकद होती? मग अकरावा अवतार गांधीचा झाला, चरखा सुदर्शन दाहून आला। सुत काढून दावी जनाला, शांती तत्वाचा मार्ग दाविला। जो बाळा जो रे जो, शांती तत्वाचा मार्ग दाविला। जो बाळा जो रे जो, पुतळा माईच्या पोटी जन्मला। मोहनदास गांधी नाव तयाला, अकरावा अवतार गांधीचा झाला। करमचंद्राला पुत्र तो झाला। जो बाळा जो रे जो, करमचंद्राला पुत्र तो झाला। जो बाळा जो रे जो। सातव्या अवतारी केली लढाई, सेना वानराची तयार केली। लंका हनुमंत दहन केली, सीता माईची मुक्तता केली। जो बाळा जो रे जो, सीता माईची मुक्तता केली। जो बाळा जो रे जो। आठव्या अवतारी गोकुळी आला, पापी कंसाचा संहार केला। दया दुधाच्या चोऱ्या तू केल्या, गोप गोपींना वेड्या बनविल्या। जो बाळा जो रे जो, गोप गोपींना येड्या बनविल्या। जो बाळा जो रे जो। पाच पुत्र ते पंडू राजाचे, पांडव नाव पडले तयांचे। भारत भूमीचे पुत्र रत्न ते, पुनरूप पिजे कलियुगाला। जो बाळा जो रे जो, पुनरूप पिजे कलियुगाला। जो बाळा जो रे जो। धर्मराज हा जवाहीर झाला, सुभाष बाबू अर्जुन बनला। नाना पाटलांना भीमची बोला, स्वराजी गांधी नकुल बोला। जो बाळा जो रे जो, स्वराजी गांधी नकुल बोला। जो बाळा जो रे जो। हिंदी जनता द्रौपदी झाली, वनवासी ती दृष्टीस पडली। वनवासी ती दृष्टीस पडली, इंग्रज मामाने डावची केला। म्हणे द्रौपदी लावा पणाला। जो बाळा जो रे जो, म्हणे द्रौपदी लावा पणाला। जो बाळा जो रे जो। पापी इंग्रज दाहून आला, नेसले वस्त्र हे फेडू लागला। धावा गांधीचा तिने हो केला, चरखा सुदर्शन दाहून आला। जो बाळा जो रे जो, चरखा सुदर्शन दाहून आला। जो बाळा जो रे जो। या द्रौपदीची दैना हो झाली, म्हणून खाली जन्माला आली। लहानाची मोठी गांधीने केली, लज्ज रक्षणा आपणा दिदली। जो बाळा जो रे जो, लज्ज रक्षणा आपणा दिदली। जो बाळा जो रे जो। सत्य शांतता अहिंसा व्रता, बहिष्कार हे घेऊन शास्त्र। अकरावा अवतार गांधीचा होई, हिंदी जनाला आनंद होई। जो बाळा जो रे जो, हिंदी जनाला आनंद होई। जो बाळा जो रे जो। शाहीर नारायण गाई पाळना, शेतकऱ्यांची झाली हो दैना। म्हणून पत्करीला शाहिरी बाण सुत काढून खादी रे विना जो बाळा जो रे जो सुत काढून खादी रे विना जो बाळा जो रे जो बदल
आता तुम्ही त्याच्यात म्हणताय पण मला
माझे ज्ञानात नाही राहत मामी सगळं म्हणून हे आता चांगला रजिस्टर घेऊन त्याच्यामध्ये आज सगळे म्हणतात.
तुम्ही हे केईएमचं शिक्षण केव्हा घेतलं? कशी सरकारी आरोग्य रक्षकाच शिक्षण
सरकारी
कधीपासून करता?
आता त्याला 21वं वर्ष निघालं.
21वं इतके वर्ष करताय?
फक्त 50 रुपये भर काय त्याच्यात काही नाही हे करता
अजून करता.
कसं वाटतंय जाऊ द्या आता तुम्हाला विंचू चावलाय तुम्ही खूप अगदी
तळमळताय
आमच्या शेत मिळाले तुम्हाला जर काही दिलं समजा गोळी काही औषध म्हणा तुमचा विचू राहिला तुमच्या यातना होत्या ना त्या राहिल्या मग तुम्ही म्हणता काय साहित्य बायचं का वाटलं होईल बरं
नाही ना कसं
म्हणताय
बरं झालं बाया सावित्रीबाईने गोळी दिली माझी सांडाची राहिली ना असं म्हणताय
म्हणजे सारखी रात्री रुत्री म्हणून नाही येते तस लोक म्हणजे असं आणि शिक्षित काय म्हणे आता तिथे तुमच्या आमच्या सारख्याने लावले चौथी शिकल्यात म्हणून आमचं मात्र शिक्षण दुसरी सहामाही परीक्षा दिलेली नाही म्हणतो तुम्ही पोथ्या पुस्तकं कसे वाचतो मी म्हणतो मी नाही वाचित तिकडून असतो सगळं मी म्हणजे रामणाचा गर्व नाही शेवटला गेला तर आपण काय
अशी भले भले गेले वाचन जेंद्रोट म्हणतो माझी काय वाट तशी माझी वाट आहे बाबा भले भले गेले वाचन जेंद्रोट म्हणतो माझी काय वाट आपल्याला आया म्हणता गया याय ना
तरी लई गाणी येतात ना बाई
बरं पाळणा म्हणून
असं म्हणा म्हणा चला एकदा पाळणा म्हणा
कोणतं
माझा पाळणा मांडलेला नाही तिकडे तुम्ही मांडून घेता
मांडून घेतो ना तुम्ही म्हणा लवकर
म्हणा
कोणता रामाचा म्हणा
कोणता म्हणा रामाचा म्हणायचा का म्हणा मला बघून बर का
त्यात
तीच ना मग आता आमच्या आम्ही शुद्धी
चुकायला कशाला झालाय
एखादा शब्द चुकवतो
काय चुकत नाही चला म्हणा
म्हणा म्हणा म्हणा म्हणा मी सांगलो तुम्हाला
पहिल्या दिसी बोलली गंगा
माझ्याकडं
म्हणा 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 तुम्ही
पहिल्या दिसी बोलली गंगा बायांनू नका करू ग दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा घोडे उभारी पाचीव रंगा जो बाळा जो रे जो घोडे उभारी पाचीव रंगा जो बाळा जो रे जो दुसऱ्या रोजी बोलली बागा विनाकारण होईल दगा बायांनो तुम्ही चरणाशी लागा धन चुड्याशी रामाला मागा जो बाळा जो रे जो धान चुड्याशी रामाला मागा जो बाळा जो रे जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रूपाची लागा ना सीमा बोला बायांनू उमा देव उमा जो बाळा जो रे जो बोला बायांनू उमा देव उमा जो बाळा जो रे जो चौथ्या दिवशी बोलली तारा सोनर बोलवनी आपल्या घरा बन धनुष्य रामाला करा जो बाळा जो रे जो बन धनुष्य रामाला करा जो बाळा जो रे जो पाचव्या दिवशी सटवी बोलली रामाची सीता हरवणानी नेली देवा कशी तुम्हा निद्रा लागली लंका जाळून मारुती आले जो बाळा जो रे जो लंका जाळून मारुती आले जो बाळा जो रे जो सावेव्या दिवशी जना बोलली लक्ष्मीमानाला शक्ती लागली पहाडा नाया गेले मारुती साजीवंत केले उर्मिला पती जो बाळा जो रे जो साजीवंत केले उर्मिला पती जो बाळा जो रे जो सातव्या दिवशी सात कुलाळ जन्मले बाळ रूप मंजूळ आले मारुती घेऊन निळ राम निघाले रावणाचा काळ जो बाळा जो रे जो राम निघाले रावणाचा काळ जो बाळा जो रे जो आठव्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्रही झाला कौशल्या मातीनी जोकाव दिला जो बाळा जो रे जो कौशल्या मातीनी जोकाव दिला जो बाळा जो रे जो
नव्याव्या दिवशी नवलबाळाच फुलली कळी फुल कमळाच परसुद झाले त्या वेळीत जो बाळा जोरे जो परसुद झाली त्या वेळीत जो बाळा जोरे जो दहाव्या रोजी जाती धावून दहाव्या रोजी दहाव्या रोजी गजा बोलले बोलले गजानी जाऊन रावण बघा इंद्रजिताच्या उडवल्या भुजा विभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो रे जो विभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो रे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद पाचवी हत्यारी रामाच्या संग जो बाळा जो रे जो पाचवी हत्यारी रामाच्या संग जो बाळा जो रे जो बाराव्या दिवशी हकीगत सारी बिजली बत्तीची लाईट भारी उजड पडला राम दरबारी तेहतीस कोटी देव येतील दरबारी जो बाळा जो रे जो तेहतीस कोटी देव येतील दरबारी जो बाळा जो रे जो तेराव्या दिवशी लक्ष्मीमानानी आपले अवतार शोधिले त्यातून एक योगे माग लोटिले जो बाळा जो रे जो त्यातून एक योगे माग लोटिले जो बाळा जो रे जो चौदाव्या दिवशी नंदीवर बसून देसू देशी वन्य लोक लाविले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रे जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव पुढं निघाले कौस मामाला याने वधिले जो बाळा जो रे जो कौस मामाला यांनी वधिले जो बाळा जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला वशिष्ठ गुरु विद्या बोलला रामकृष्ण म्हणून पाणा गायला जो बाळा जो रे जो रामकृष्ण म्हणून पाणा गायला जो बाळा जो रे जो
अडाणी बाई
चांगलंच
This is the bhajan?
No, this is for the cradle, mean the
small babies. Song for baby.
Because
we heard exactly same.
Mana.
Same tune we had in Mindaon. Remember? Same song?
Like, but not same.
Similar.
But not similar.
Very interesting.
Very interesting.
To compare.
But interesting thing is that when they sing the cradle songs, this is more interesting because they have lively tunes.
Yes.
And here they are not.
Sure,
I understood.
Mana.
Hatichya kanat ratna jalkale Jalindranathani mani olkale Kanipanath jalmalale jo bala jore jo Kanipanath jalmalale jo bala jore jo Kanipanathai balak lahan जालिंद्रनाथाने दिले विज्ञान कीर्ती मोठी त्यांची होईल मान मडी मंदी त्यांनी दिलं ठाण जो बाळा जो रे जो मडी मंदी त्यांनी दिलं ठाण जो बाळा जो रे जो माया मच्छिंद्र सर्वात लहांत गोरक्ष जन्मले गौरी भस्मात मच्छिंद्रा शिष्याशी लागली खंत गुरु शिष्य असे नाही जगात जो बाळा जो रे जो गुरु शिष्य असे नाही जगात जो बाळा जो रे जो चरपटीनाथ असे अक्षनी इंद्रादेवाला आणले रैनी गर्भागिरीत ठेविले घैनी गिरणार पर्वती गोरक्ष मुनी जो बाळा जो रे जो गिरणार पर्वती गोरक्ष मुनी जो बाळा जो रे जो चौरंगी आडबंगी हायत गुप्त रेवणात ही मानव देशात फरतरी गेल्यात पाताळ भवनात जो बाळा जो रे जो भरतरी गेल्यात पाताळ भवनात जो बाळा जो रे जो अशी नवनाथ परगट झाले साबरी विद्यानी जग उधारिले बाळ शिवाजी आहा मनीती जो बाळा जोरे जो बाळ शिवाजी आहा मनीती जो बाळा जोरे जो
छान चांगलंच म्हणताय सीताबाई तुम्ही.
कुंतीचा पांडव गांधारीचा कौरव कुंतीचा पांडव गांधारीचा कौरव रेणुकीचा परस राम जुवाळा जो जो रे रेणुकीचा परस राम जुवाळा जो जो रे गोनाईचा नामदेव अनुसयाचा दत्तात्री गोनाईचा नामदेव अनुसयाचा दत्तात्री ब्रह्मदेवाची सरस्वती जो बाळा जो जो रे ब्रह्मदेवाची सरस्वती जो बाळा जो जो रे राम आणि लक्ष्मण द्वगीच द्वगजन राम आणि लक्ष्मण द्वगीच द्वगजन अंजनीचा हनुमान जो बाळा जो जो रे अंजनीचा हनुमान जो बाळा जो जो रे भरत आणि छत्रगुण कैकईच द्वगजन भरत आणि छत्रगुण कैकईच द्वगजन देवकीचा श्री कृष्ण जो बाळा जो जो रे देवकीचा श्री कृष्ण जो बाळा जो जो रे लौहाने अंकुश माता त्यांची सीता जाण लौहाने अंकुश माता त्यांची सीता जाण पार्वतीचा हनुमान जो पार्वतीचा गजानन जो बाळा जो जो रे पार्वतीचा गजानन जो बाळा जो जो रे पांडुरंगा
छान. बरं आता तर घेतलीच आहे तेवढी पण आम्ही पुन्हा पण येणार बरं का एखाद दिवशी तुमची
नुसती आल्या का
मग आता मामीला काय खरंच
केलं ना
स्वयंपाक
लई गाणी येतात तुम्हाला दोघींना
आता तुम्हाला ती लई गाणी येतात चांगली चांगली ती तुम्हाला आवडणार मग दुसरे बारीने आम्ही जी लिंडीचा पूल धरू का असं शिवलाच निघू तुम्हाला सोडवाय
पण ती सगळी सांगायची जुनी जात्यावरची
हा जुनी जात्यावरची
नांगरट
नदीच्या लिंडी पासून नदीच्या पोई पासून तर फार
सगळी नांगरटीची सांगायची बर का सीताबाई नांगरटीची सांगायची
असं होय बर पाठ करू मग पाठ करा नांगराच
आम्ही ह्या बाईंच्याकडे फोन करू तुमची पाठ झाली का विचारू
नांगरटी
आता समजायचं ऊस लागलं तर नांगर ऊसात घालायचा का
जाती कुठं राहिल्यात तरी
म्हणलाच
ना तुम्ही पाठ करून ठेवा आम्ही ताईंना फोन करू तुमची पाठ झाली की लगी येऊ पण नांगरटीची लागतात बर का आता
तुम्ही ते पाहायचं बरं का मामी ते नांगरटी माझ्याकडे नसतं काही फक्त असा गणपती बसणार
आता बाय मी तरी एकटी कवर मानणार बरं मग
नाही येणुबाई आहे चतुराबाई आहे
बघा चतुराबाई चतुराबाई कशी काय गेली बघा ना बघा कशी उडी मारून गेली आणि आम्हाला थोडं येत
काय वाईट झालं का
वाईट
आता आमच्या संघ बसले तर काय वाईट झालं
चांगलंय मामा आपण 27 तारखेला आपले 26 तारखेला ते मग ते कोण आले होते काय होत मग असं म्हणजे
बरं झालं का मामी मामा पटलं का
नाही पण मामा आमच्या घरी येऊन गेलेत ना लई बऱ्या
आमच्या कोणी नाही आलं
घरी गेलेत मामा मामा
कोण काय गणेश कोण
आलं
दुसरं
पण आता आमचा पत्ता तर मामाना माहितीच आहे आम्ही सगळे एकाच पत्त्यावर आलोय ते पत्ता लिहून देते त्याचा काय प्रश्न नाही पण
पत्ता नाही तुमचे नाव की कोण म्हणजे ते ओळखतात
त्यांना माहिती ते लई बरे आलेत आमच्या घरी
केमचे लोक
राहायला कुठे
आम्ही पुण्याला राहायला
पुण्याला राहायला
पण केएमच्या लोकांचा काय संबंध म्हणजे तुम्ही त्यांना सांगा हरकत नाही पण आपलं तुम्हाला काय गाणी म्हणायची काय मुभा नाही का काय
मग आम्ही कोणाचं बांधले
कशाला त्यांना काय म्हणजे
की आम्ही असं संध्याकाळचा असा विषय घेतला होता, असा विषय घेतला होता, चर्चा करायची.
मला वाटलं की नाही जोर आहे की काही
नाही नाही
आपल्या. हा तसे ते कार्यकर्ते कोणाला विनर नाही तसे ते
म्हटलं की असं का म्हणून सांगायचं. या पण जातात का काय कार्य
करायला?
नाही नाही नातवंड सांभाळायचे कार्य झाले
हे काम आहे आम्हाला.
ठीक आहे, त्यांचे आई बाप आहेत.
मामा बघ मामी आता हे यांना सांगितले ते कोणाला तरी सांगून ते सगळे समाज मंदिराचं झाडून हा आणि 26 तारखेला ही छत्री आधीच आली पाहिजे तिथं.
बर बर
तेवढं
आमच्यासाठी काम आमच्याकडे ते ह्या कार्यकर्त्याला सांगा.
एकच एवढा हा कार्यकर्ता
एकच जागृत
करायचा. जपानचे लोक येणार आहेत ना 26 तारखेला.
कोण येणार आहे?
जपानचे लोक
केम प्रोजेक्ट आरोग्याचे
मी म्हणते. तुम्ही पुन्हा रुपये आले का भाई ना? रातभर आम्हाला फेराचं गाणं म्हणायला आवडत तरी आम्ही
प्रश्नच नाही. आता पुढच्या वेळेस आम्ही येणार तेव्हा आमच्या संघात तुमच्या सारख्या काष्ट्यावाल्या बाया पण घेऊन येणार. मग त्या पण रातभर खेळणार आणि तुम्ही पण
खेळायचं.
फेराचं गाणं तरी म्हणू मग तुम्हाला लागतही नसतं जात्यावरलंच म्हणलं.
फेराचं जात्यावरलं अशी म्हणू ना.
हा मग म्हणू
बाय खेळलं पाहिजे हा फेरावर.
बरं आता आमच्या सारख्याला वाकवत नाही. सावित्रीबाई बी थकली
पेरूवाडी.
आम्ही जेवढा मोर गाणं जर म्हणायला लागलं तर आम्हाला लागत मायक मध्ये बसायचं. त्या मायक म्हणजे
पारूबाई सारखी पण बाय
कोण त्या बाया म्हणायच्यात आपल्याकडे. पण आम्हाला वाकवत नाही तिथं काय
तुम्ही नाही म्हणजे कोणतरी असं.
हा जेवायला उशीर होते त्यांना बी आता
आम्हाला बी जेवायचे म्हणायचं.
जेवायचं घरी जाणार आता. हा घरी जाता का इथे जाणार
कुठं?
इथे जेव्हा घरी जायचं जेवायला संजू
ना
सोडून
म्हाताऱ्याला लागलं नसतं ना मग राहिले
संजूला सोडून
काय लागले
पडलंय बुरा माग
बुरा मागे लावता काय म्हाताऱ्याला
चालवत नाही अव आणि अवघ्या ह्या गुडग फुटले
मग काय गेले
बुतला पाय कोणा पाय बुतला.
पण गुरा माग कशाला लावायचं म्हाताऱ्याला?
कोणाला लाव मग
काय
पोरं बाळा नाहीत का? आता म्हणजे आमचे पोरं आहेत
राहतोय तिकडं
भरली चंद्र बागा मित पडला कशी जाऊ कशी जाऊ ग पड्याल कशी जाऊ मी तर पड्याल कशी जाऊ कशी जाऊ ग देवा विठ्ठलानी यांनी फुलाची केली नाऊ केली नाऊ ग फुलाची केली नाऊ यांनी फुलाची केली नाऊ केली नाऊ ग भरली चंद्र भागा पाणी लागल लिंबायाला लिंबायाला ग लागल लिंबायाला पाणी लागल लिंबायाला लिंबायाला ग रख गमीन बोल भेट गरुड कांबायाला कांबायाला ग गरुड कांबायाला भेट गरुड कांबायाला कांबायाला ग भरली चंद्र बागा वाहून चालल्या काट्या कुठ्या काट्या कुठ्या ग चालल्या काट्या कुठ्या वाहून चालल्या काट्या कुठ्या काट्या कुठ्या ग देवाग विठ्ठलाच्या कोणाराच्या ना दंडी पेट्या दंडी पेट्या ग याच्या ना दंडी पेट्या कोणाराच्या ना दंडी पेट्या दंडी पेट्या ग भरली चंद्र बागा पड्या जायाच कामायाला कामायाला ग जायचं कामायला, पड्या जायचं कामायला, कामायला ग माझं ग दंडवत पंचवटीच्या रामायला, रामायला ग वटीच्या रामायला, पंचवटीच्या रामायला, रामायला ग भरली चंद्र भागा पाणी लागल चिचयला, चिचयला ग लागल चिचयला, पाणी लागल चिचयला, चिचयला ग रक गली न बोल माझा कुंडलिक वाचयला, वाचयला ग कुंडलिक वाचयला, माझा कुंडलिक वाचयला, वाचयला ग पंढरी पंढयरी इटू रायाची न गयरी, न गयरी ग रायाची न गयरी, इटू रायाची न गयरी, न गयरी ग पंढगरीची वाट इत कशाने सादळली, सादळली ग कशाने सादळली, इत कशाने सादळली, सादळली ग देवा ग विठ्ठलाची गाडी बुक्याची आदळली, आदळली ग बुक्याची आदळली, गाडी बुक्याची आदळली, आदळली ग पंढरीला वाट इत कशाने वली झाली, वली झाली ग कशाने वली झाली, इबाई कशाने वली झाली, वली झाली ग अशी रामगराची माता केस वाळ नवीत गेली, वीत गेली ग वाळ गवीत गेली, केस वाळ नवीत गेली, वीत गेली ग वाजत गाज येत भजन गेलं ना कंच्या वाड्या, कंच्या वाड्या ग गेलं ना कंच्या वाड्या, भजन गेलं ना कंच्या वाड्या, कंच्या वाड्या ग देवा ग कुंडलिक मुरदून गेला ना पाय गड्या, पाय गड्या ग याला ना पाय गड्या, मुरदून गेला ना पाय गड्या, पाय गड्या ग पंढगरीची वाट हलकी गेली ना चालायला, चालायला ग गेली ना चालायला, हलकी गेली ना चालायला, चालायला ग देऊ ग विठ्ठल संग वताना बोलायला, बोलायला ग वताना बोलायला, संग वताना बोलायला, बोलायला ग पंढरपुरा मंदी बुकाई कत शरायणी, शरायणी ग इकत शरायणी, बुकाई कत शरायणी, शरायणी ग विठ्ठल शेजायरी रक्मीन बसली बारायणी, बारायणी ग बसली बारायणी रक्मीन बसली बारायणी, बारायणी ग पंढरपुरा मंदी पैशाच्या ना माळावीस, माळावीस ग याच्या ना माळावीस, पैशाच्या ना माळावीस, माळावीस ग पुराण माझा हात देवा विठ्ठल खाली बस, खाली बस ग विठ्ठल खाली बस, देवा विठ्ठल खाली बस, खाली बस ग पंढरपुरा मंदी पैशाच्या ना माळा नऊ, माळा नऊ ग याच्या ना माळा नऊ, पैशाच्या ना माळा नऊ, माळा नऊ ग पुराण माझा हात देवा विठ्ठल खाली लऊ, खाली लऊ ग विठ्ठल खाली लऊ, देवा विठ्ठल खाली लऊ, खाली लऊ ग पंढरपुरा मंदी गलू गल्याने आनंद, आनंद ग गल्याने आनंद, गलू गल्याने आनंद, आनंद ग ते इत गणांद यति रक्मीन बाई जी पंडरपुरा मंदी गलू गल्यानी पोळ्यावती पोळ्यावती गल्यानी पोळ्यावती गलू गल्यानी पोळ्यावती पोळ्यावती ग देवा ग विठ्ठलाचा लेकी सासगऱ्याला जाती आला जाती ग सासगऱ्याला जाती लेकी सासगऱ्याला जाती आला जाती ग पंढरपुरा मंदी गलू गल्यानी कासायर कासायर गल्यानी कासायर गलू गल्यानी कासायर कासायर ग देव ग विठ्ठल देता सुड्याल विसायर विसायर ग सुड्याल विसायर देता इटल इसायर इसायर ग पंढरपुरा मंदी गल्याने कंदील गलू गल्याने कंदील कंदील ग देव ग विठ्ठल त्याला चढती मंदील मंदील ग चढती मंदील याला चढती मंदील मंदील ग पंढरी पंढरी दुरून दिसती हिरवी गार हिरवी गार ग दिसती हिरवी गार दुरून दिसती हिरवी गार हिरवी गार ग देवा ग विठ्ठलाच्या तुळशीला नाला बार आला बार ग इला नाला बार तुळशीला नाला बार आला बार ग
काळाचा दुसरा गळकांचा काळ आम्हाला येईन असं म्हणे माग
अवघड म्हणजे तरी चालतील की तुम्ही शिका की अवघड
सिरकना मीन ग बोल देवारू सुनी जाईल रे देवारू सुनी देवारू सुनी जाईल रे देवारू सुनी
बाई आवडत असत
आसिया वगी पंड गयरी तुला धुंडाया लाविल रे तुला धुंडाया तुला धुंडाया लाविल रे तुला धुंडाया आसी रुसली रक ग मीन इत न दिला तोंड दुती ग इत न दिला इत न दिला तोंड दुती ग इत न दिला आशी कुंडली का तुझी रे राणी कुकुल्याला बोलावीती रे कुकुल्याला कुकुल्याला बोलावीती रे कुकुल्याला आशी पंढरी झाली रे चोरी चोरी झाली ना मोठ्या घरी रे चोरी झाली ना चोरी झाली रे मोठ्या घरी ना चोरी झाली रे
दुसरा म्हणायचं
पण हे जात्यावरच आहे
चोरी झाली मोठ्या घरी
पुढं आशी द्यावा ना विठ्ठलाच विन गेल ना ध्वनी चरी ग विन गेल ना विन गेल ना ध्वनी चरी रे विन गेल ना
मला दम लागत
बघा इतका आवाज काढा
आपला
गाणं बोलले तुझ्या मापाने गाणं चालले
पाहिजे
बंद केलं
टेल टेल
पंढर ग पुरा मंदी चुळ घेतो माझा मामा ग मामा सई बाई गा बाई चोळी घेत माझा मामा सोन्याचा गा सुई द्वार टिप घाली सती बामा गा बामा सई बाई गा बाई टिप घाली सती बामा पंढरा गा पुरा मंदी चोळी घेतो माझा भाऊ गा भाऊ सई बाई गा बाई चोळी घेतो माझा भाऊ सोन्याचा गा सुई द्वारा टिप घाली नाम देऊ गा देऊ सई बाई गा बाई टिप घाली नाम देऊ पंढरा गा पुरा मंदी वारायची चौदा मोर्या गा मोर्या सई बाई गा बाई वारायची चौदा मोर्या आशिरा कमी नाली पाणी गेल ग्वापाळ पुऱ्या गा पुऱ्या सई बाई गा बाई पाणी गेल ग्वापाळ पुऱ्या आशी पंढरीला गेले उभी राहिले चिऱ्यावरी गावरी सई बाई गा बाई राहिले चिऱ्यावरी नदार गा माझी गेली टलाच्या तुऱ्यावरी गावरी सई बाई गा बाई टलाच्या तुऱ्यावरी आशी पंढरीला गेले उभी राहिले दोंड्यावरी गावरी सई बाई गा बाई राहिले दोंड्यावरी नादार माझी गेली रक्मिणीच्या गोंड्यावरी गावरी सई बाई गा बाई रक्मिणीच्या गोंड्यावरी गोरी गर कमीन काळे विठ्ठलाला दिली गा दिली सई बाई गा बाई काळे विठ्ठलाला दिली मोत्या गा पवळ्याची कोण्या जडा जडी केली गा केली सई बाई गा बाई कोण्या जडा जडी केली सोळा ग सतरा नारी देव बोगी तो अंध्यारी गयारी सई बाई गा बाई देव बोगी तो अंध्यारी जळती समय रक्मिण बाईच्या मंद्यारी गयारी सई बाई गा बाई रक्मिण बाईच्या मंद्यारी सोळा ग सतरा नारी नारी गाली ती दिंगाना गयाना सई बाई गा बाई नारी गाली ती दिंगाना रक्मिणी वाचून इडा देवाचा रंगाना गयाना सई बाई गा बाई इडा देवाचा रंगाना पंढरी काल येती जनाबाईची झोपडी गयडी सई बाई गा बाई जनाबाईची झोपडी हातात टाळईना देवनी गाला तातडी गयडी सई बाई गा बाई देवनी गाला तातडी
गावाच्या कालयती जना करीती
वाकरी गयरी सई बाई गा बाई जना करीती वाकरी
देव गविठयल तित राहिला
चाकरी गयरी सई बाई गा बाई तित राहिला चाकरी आळंदी पसुनी देव जवळ सांगती गयती सई बाई गा बाई देव जवळ सांगती ज्ञानोबा तुकाराम एकत्र पला नादती गयती सई बाई गा बाई एकत्र पला नादती आसाळंदीचा मासा देऊला जातो कसा गा कसा सई बाई गा बाई देऊला जातो कसा देवा ग तुकुबाचा साधूचा नेम तसा ग तसा सई बाई गा बाई साधूचा नेम तसा आळंदी पसुनी देव राहिली परताना लगयला सई बाई गा बाई राहिली परतानाला देऊगा तुकुई बाऊ बसाधू कीर्तना लगायला सई बाई गवाई उबसाधू कीर्तनाला आळंदी पसुनी देऊचा दिवा दिस ग दिस सई बाई गवाई देऊचा दिवा दिस देऊगा तुकुबा साधू कीर्तनाला बस ग बस सई बाई गवाई साधू कीर्तनाला बस सारवली इंद्रयणीच्या गाळा निगयानी सई बाई गवाई इंद्रयणीच्या गाळानी आशी समाध घेतली पाच वर्षाच्या बाळा निगयानी सई बाई गवाई पाच वर्षाच्या बाळानी आळंदी माळावरी कोण नंद्रू कलावली गयली सई बाई गवाई कोण्याना द्रुकलावली आशी बाळा यांना माझ्या वार कर्याला सावली गयली सई बाई गवाई वार कर्याला सावली माळावरी कोण्या सुपारी पडली गयली सई बाई गवाई कोण्या सुपारी पडली
थोडं एक दोन मिनिट थांबा ह्या एकट्या म्हणतील मग जरा एक दोन मिनिट विश्रांती खा तोपर्यंत ह्या एकट्या म्हणते ह्या किंवा त्यांना मदत करते परत तुम्ही म्हणा
दुसरा गळा बदलून म्हणायचा
तुम्ही घ्या जरा पाणी बिणी कवर या
ते येईल तर म्हणेल तरी
दम लागत ना दोन मिनिट विश्रांती मागच्या वेळेस दळलं होत
त्यांनी त्यांनी ठेवली पहिले विषय
यांची थोरली बहीण त्या कुठे असतात
आणि पाहुण्याचं नाव काय दत्तू जाती
नाही तिला बी आता त्या गाण्याचं नाही म्हणत ते
अजून अजून पाठा
जरी म्हणतात जी गाणी पाठ आमच्यापेक्षा मोठे
तिचा आवाज जास्त
तिचा ते मुलगा वारला अक्षट म्हणून ना ते अजिबात नाही आता ते म्हणत नाही काही
कधी वारला
जवळजवळ 20 वर्ष होत आला आता तो
गाण्यावाली
मस्त
गाण्यावाली
किती काही गळ येतात पण टायमाला नाही येते
वडगाव बांडेच्या वगैरे जवळ
नाही नाही इथ रांजणगावच्या
गळे
काय तोड पण ते गळ दे
गळ देणार नाही रात ना गाणी गाणी
बाई ग असं जुनं पूर्वी बाई
कामरीच्या खंडोबावर म्हणाल सईबाईचा गळा आहे ना सईबाईचा गळा सगळीकडेच म्हणतात तुम्ही हळदीचं गाणं नाही म्हणलं त्याच्यावर
हळद लागली सुपारी फोडली ते म्हणण्याऐवजी तुम्ही एगाळ्यावर दुसरं
आता हळद हळदीचं गाणं म्हणायला लागल्यावर ते नवरदेव लागतो नवरी लागते
मग इथं कुठं
गळा मस्तो पण त्याला नवरदेव कथा त्याच्या म्हणाव गाणी
आता ह्यांचे लग्नाच्या वयात नाही
आलेले आलेले आहेत पण ते फरक असतो ज्याच्या त्याच्या टायमाने टाइम
शिकत असतात कधी पण नाही
बाळावर म्हणा नातवावर लाड खायचा पियाचा उचललेला भाचा पर उचललेला भारे पर घराला द्यायचा बसला गळ आता एवढं आठवते तुकाराम तर शब्दाच एका शब्दाच्या वरून लगेच गळा तयार करू आईचं शिकूनच तयार झाला ना ते हाय का नाही आईचे वेगवेगळे गळे ऐकूनच तो शिकलो ना पहिल्यापासूनच ते होत ना
दुसरे काही नाही जे डोक्यात त्यामुळेच त्यामुळे किती गाईची पुणे आहे तुम्हाला
तस काय ना त्यांच्या मनावर म्हणजे त्यांना
म्हणच्या म्हणे मंदी डोळा निशाणार कशाच डोळा निशाणा निशाणा ग फिर ग साहेब टन मुसल ग मानाच टन मुसल मुसल ग स्वनगराच्या इत तिन घ्याचा नाग व तो जाळ तिन घ्याचा ना घ्याचा नाग मैगनाची माझ्या इची घडती ग मवन माळ इची गडती गडती ग दामारीचे खंडू म्हणायचे शनिवारी आई त्वारी शेणा पाण्याची ग आगत शेणा पाण्याची पाण्याची ग आता ग बाळ माझ मालू देवाचा ग बघत मालू देवाचा देवाचा ग वाजत गाज येत इत पालकी ग आली दारी वाय पालकी पालकी ग आता ग बाळ माझ माझा बघत ग नाही घरी माझा बघत बघत ग देऊ ग मालू देऊ बघडा नाग वर राई उभा गडा ना गडा नाग बाळा ग याची माझ्या बोळ्या भक्ताची ग वाट पायी बोळ्या भक्ताची भक्ताची ग गाऊ ग दामरीच्या इच्छा रुंद नाग रुंद प्याटा इच्छा रुंद ना रुंद नाग देवा ग कंडूबाचा याचा छबी नाग लई मोठा याचा छबीना छबी नाग तेलने तुझ त्याल तेल गेल नाग उडा उडी तेल गेल ना गेल नाग बाळा ग याच्या माझ्या गेल्या दिवट्या ग चढावडी गेल्या दिवट्या दिवट्या ग सटी नाईच्या दिशी इळ गेल नाग घेता द्याता इळ गेला ना गेला नाग सांगते बाळा तुला पाजळ दिवटी रे जाऊ आता पाजळ दिवटी दिवटी रे देवा रे मालू द्यावा तुला इतना रे वर यान तुला इतना इतना रे बाळा गयच माझ्या भक्त घरी नाग जागरान भक्त घरी ना बरी नाग धामागरीच्या वाट वाग्या मुरू नाग लिच तव वाग्या मुरू ना मुरू नाग बाळा गयच्या माझ्या याच्या गाड्या लाग नंदी नव याच्या गाड्याला गाड्या लाग देवा बैल माझ्या राग्या याचा पिव नाग येळा माता याचा पिव ना पिव नाग दामारी गडावरी याला गाड्या लाग नेलावत याला गाड्याला गाड्या लाग माझ्या नांगणात टाळईण्याचा ग पसारा टाळईण्याचा इण्याचा ग आता ग बाळ माझ माझा भजन्या ग रुसला माझा भजन्या भजन्या ग भजन्या माझ्या घरी टाळईना मी ग्या घेते नवा टाळईना मी येणा मी ग बाळ माझा ग तुकाराम माझा भजन्या ग गेला गावा माझा भजन्या भजन्या ग माझ्या ग अंगणात ये बाय कशाच ग तांबे पेल ये बाय कशाच कशाच ग बाळा ग याच माझ्या याच म्हातार ग पाणी पेल याच म्हातार म्हातार ग माझ्या ग अंगणात पायी शिक ग इचा साज पायी शिकल शिकल ग आता ग बाळ माझी रात्री आली ना ग सैनी बाज रात्री आली ना आली ना ग दामारी चावडीत हाती बांधला ग फुलवान हाती बांधला बांधला ग बाळा ग याला माझ्या झाल माळ्याला ग बोलवन झालं माळ्याला माळ्याला ग दामारी चावडीत हाती बांधला ग उपासी हाती बांधला बांधला ग सांगते बाळा तुला कर माळ्या रे चवकसी कर माळ्या ना माळ्या ना रे दामारी चावडीत पाच पडीचा ग नागडूल पाच पडीचा पडीचा ग बाळ माझा ग श्री राम गायकवाडाचा नाग बच्चा बोल गायकवाडाचा नायाचा नाग दामारी चावडीत इत नागिन ग गेली गेली बाय नागिन नागिन ग श्रीरामारे तुकार श्रीरामारे प्रभू जन उत्तम बाळा माझ्या तुझी एकच रे बोली आली तुझी एकच एकच रे बारीक दळ गोरे बाकर जायची ग यस कराला वाकर जायची जायची ग भरल्या सब मंदी पाणी चढत ग भरताराला पाणी चढत चढत ग बारीक दळ गोरे वाट चालीच्या ग बाकरी वाट चालीच्या चालीच्या ग बाळा ग याला माझ्या याला सरकारी ग चाकरी याला सरकारी सरकारी ग पाटील तळाटी आका मारित ग जागल्या आका मारित मारित ग बाळा ग याच्या माझ्या खिडक्या माडीच्या ग लागल्या खिडक्या माडीच्या माडीच्या ग पाटील तळाटी आका मारित ग नाईक कमारी त्व नारी त्व ग सुनग साई तरा दारी वहुनी ग आईक दारी वहुनी वहुनी ग लाड ग एकिले क दारी बापाच्या ग द्वतराला दारी बापाच्या बापाच्या ग शाईला बाई माझी कन्या साजती ग चातुराला कन्या साजती साजती ग लाड ग एकिले क दारी बापाच्या ग बुआटाला दारी बापाच्या बापाच्या ग आता ग मैना माझ्या चांदी मागती ग गुआटाला चांदी मागती मागती ग लेका गयाचा खेळ मैना खेळूनी ग दाई ती मैना खेळून खेळून ग शाईला बाई माझी चेंडू गंगना ग लावी ती चेंडू गंगना गंगना ग भांड्या गयाचा खेळ लेकी मैना न ग मांडला लेकी मैना न मैना न ग बाळा माझ्या रे श्री रामा राई नंदन रे मोडला राई नंदन नंदन रे
एक गळा लावला खूप वेळ लागतो तुमचं छान या गाण्याने म्हणजे त्यांना दम लागत
त्यांनी पहिलं दळलंय त्यामुळे त्यांना गाणी देत आता दळलंच नाही तर गाणच नाही
मुंबईच्या
त्यांनी दळलं नाही त्यांना गाणी येत
त्याला आपलं थोडंफार दळायला लागलं म्हणजे ऐका द्यात कुठं काय डाळ दळायला लागलं तरी ऐका द्यात म्हणजे ते ध्यान धरून मत द्यात
दळता का तुम्ही अजून त्या शिंगोळ्यांचं वगैरे
हा दळतो थोडं थोडं
दळायलाच लागत ना घरी
मुटकी शेंगोळे तुझ्या भजनाचा गळा लावणार एखादा आजीला दम लागतोय आईन तू मन
आमचं
दम जाईल म्हणजे आम्हाला तोर द्या ना
भात
लागवड नसते का
तुमची
गाईच्या तिकडे गेलात कि मग म्हणता का
सांभाळायचं काय नाही
एक 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 कडवा आठवायचा
गाणे किती गायले मग
गळीसरा
गाणे परत गाणं म्हणते
बटन
भजन
कन्हैया रीत तुझी रांगडी कन्हैया रीत तुझी रांगडी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी पळता पळता काटा मोडला पायान झाले लंगडी कन्हैया पायाने झाले लंगडी कन्हैया पायाने झाले लंगडी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी कन्हैया तुझी रुतली रे
पिटू कस म्हणत भजन
पानवठ्यावर पाण्या जाता घागर माझी फुटली कानवठ्यावर पाण्या जाता घागर माझी फुटली कन्हैया घागर माझी फुटली कन्हैया घागर माझी फुटली कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी एका जनार्दनी पूर्ण कृपेने झाले रे मी बावरी एका जनार्दनी पूर्ण कृपेने झाले रे मी बावरी कन्हैया झाले रे मी बावरी कन्हैया झाले रे मी बावरी कन्हैया तुझी रुतली रे घोंगडी कन्हैया तुझी रुतली रे
मोकळ्या आवाजात म्हणा ना तुम्ही असं दबल्यासारखं भजनात आपण कसं म्हणतो
भजनात इतक्या हलक्या बारीक सुरात म्हणलं बाकीच्या कस काय काय माग म्हणायला लागत ना
तुम्हाला काय पेटी वाजवायची का मोठ्या आवाजात म्हणा मोकळ्या आवाजात म्हणा
खुल्ल जाईल बाई
येश्वरीचा खटाळ का आता
दुसरं म्हणा
तुम्हाला मोठ्या आवाज म्हणा खंचे
हसू नका घ्या पटापट म्हणू का
गाणं म्हणलं की परत आता औषध म्हणायचं
पिंध्या नाही सुदाम नाही इथं कशाला राह्याचं पिंध्या नाही सुदाम नाही इथं कशाला राह्याचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता माग कशाला रायाचं ग माग कशाला रायाचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं घागर घेऊन पाणीयाशी जाता घागर घेऊन पाणीयाशी जाता माग कशाला रायाचं माग कशाला रायाचं मला ग बाई बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्षपदाला जायचं ग मोक्षपदाला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं मला ग बाई मथुरेला जायचं
काजू गेला जण 18 दिवस खाल्लं नाही म्हणणार
मी
तुम्हाला म्हणू लागते का नाही तुमच्या संघ आहे ना
हा म्हणू लागते मग तुम्ही माग म्हणा मोठ्याने म्हणायचं वावरा लवकर येले जात मराठी बाय माझा
जोरात म्हणा फक्त
डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी जाईन मी जाईन मी आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी हातामध्ये टाळ खांद्यावरी विना हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आता माझ्या मना कोण करी आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी पंढरीच्या वाट कौलारी पेट पंढरीच्या वाट कौलारी पेट मन घटावरी तेल घाला कोणी मन घटावरी तेल घाला कोणी आला कांद्यावरी डोईचा पदर आला कांद्यावरी डोईचा पदर आला कांद्यावरी जनी मने दे एकच म्हण आता एकच एवढं आला आला नंदाचा पोर आला गोकुळचा चोर आला
गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा कस रे देवा तुला समजत नाही कस रे देवा तुला समजत नाही दारातून पाहते माझी आई दारातून पाहते माझी आई फुटेल हिरवा चुडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा दही दूध घेऊनी मथुरेशी जा बिजुनी अंग झाले ओले चिंब बिजुनी अंग झाले ओले चिंब सासू सासरे मारतील बोंब सासू सासरे मारतील बोंब फुटेल माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा मी राजाते राहुरात मी राजाते राहुरात टाळवीना घेऊन हातात टाळवीना घेऊन हातात श्रीकृष्णाला विस्त जोडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा गेला ग बाई माठाचा माझा गडा
शेळकेने म्हटलं होत ते तेच ना भारुडात म्हटलं होत ते सत्यवान सावित्रीच्या बारोड्यात ते गळा आहे बघा मी जाते होते गाणे
सत्यवान
सावित्रीच्या बारोड्यात नाही गळा जात बघत आहे ना एक बारोडा गेला तू हे
म्हणतो साक्षीचे कार्यक्रमामध्ये
हा बरोबर
साक्षीचे कार्यक्रम बावडत नाही साक्षीचे कार्यक्रम आहे ही सुद्धा असेल म्हणजे आता आम्हाला नाही गेला त्यांनी ठेवलेली असेल त्यांची गाणी कोणचे म्हणजे काय नाही कसं काय त्याशी
चैता तुझी काली काली अरे काली काली चैता तुझी काली कालीना काली ना बाई ग बंधू माझा उन्हा टाळी शिपायाच्या रंगमाली आग रंगमाली शिपायाच्या रंगमाली ग माली ना बाई ग उन्हाळ्याच उन्हा लागत शेल्यातून अरे शेल्यातून लागत शेल्यातून ग
माया काय आवाजाला जमा नाही आता जास्त जम लागला ना पत्रा सगळ्या
तस म्हणलं तुम्ही पण
पोत्राच म्हणायचा गळा मात्याच जाय तेव्हा मी पण ते पोत्राचाच गळा
आहे
हाच गळा म्हणावा असं नाही मी आपल्या
तुम्ही तुला जे फक्त
लाड खायाचा पियाचा खायाचा पेयाचा लडकायाचा पेयाचा मला वाटा पर घराला जायाचा घराला जायाचा पर घराला जायाचा लेक सासऱ्याला जातीच्या वटीला कार का वटीला कार काईच्या वटीला कार का आता बायना माझी गेली वाड्याची द्वार का वाड्याची द्वार का गेली वाड्याची द्वार का लेक सासऱ्याला जातीच्या वटीला गऊ इच्या वटीला गऊ बोलती बंधू राज मुळ दिवाळीला येऊ दिवाळीला येऊ मुळ दिवाळीला येऊ लेक सासऱ्याला जाती बाप पग पळसा तुनी पग पळसा तुनी बाप पग पळसा तुनी लाडकी माझी मैनारण गेली कळपातुनी गेली कळपातुनी अरण गेली कळपातुनी लेक सासऱ्याला जाती माग कशाला बघती कशाला बघती माग कशाला बघती मग बोळवा मागती बोळवा मागती संग बोळवा मागती लाड एक वसावडीनी संग न्यायला आग संग नेला आवडीनी संग नेला आता बाळ माझ वसरी झोपी गेला आग झोपी गेला वसरी झोपी गेला
आता माझा आवाजच नाही
चालत नाही
दम एकदा लागला का मग आवाजच नाही चालायचा काय त्या घोगरे आवाजाला झोपी गे
तुम्ही म्हणा
खुल्ला आवाज चालला तर त्या आवाजाला
उसनी गालडाळ उसनी गालडाळ मला उसनी गालडाळ पावनी मला पावन मला आलं माझ्या माऊलीच बाळ माऊलीच बाळ माझ्या माऊलीच बाळ शेजे काही बाई मला उसन घाल दई उसन घाल दई मला उसन घाल दई पावनी मला आली बाबा संग बाव जई संग बाव संग बाबा लाडकी काही लेक जाईल परगरा जाईल परगरा जाईल परगरा
ते परगरा काय परगरा नाही लाडकी लेक लाईन देणार साई मारे धन्याची कोणाची
लागतात ना म्हणायला
लाडय किले कलई नसव मायरी नसव मायरी लदी नसव मायरी धन्याची कोथंबीर वस मळ्याच्या बायरी मळ्याच्या बायरी वस मळ्याच्या बायरी लाडय किले क जशी हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ जशी हरभऱ्याची डाळ जाईल पर घर मग होईल चिराळ होईल चिराळ मग होईल चिराळ
त्याला पाणी आणि बाई माझी ते उठली म्हण
त्याला पाण्यान बाई माझी ती उठली
उठली
माझी ती उठली बाई माझी ती उठली
रस्त्याने चालली जशी हवाई पेटली
त्यांनी चालली जशी हवय पेटली आयोय पेटली जशी हवय पेटली
रातभर पण ते आवाज एकदा हे झाल्यावर तब्येत नाही मला राहती म्हणला मिठाच्या पाण्याने गुळले आता कोर मिठाच्या पाण्याने छातीच झालंय बंधन काय मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
छाती गुणली की संपली
शरीर साथ देणं त्याला काय
साथ देत नाही एवढे पुत्र असते
आसी लाड नायक लेख ग जशी सोन्याची सळई 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 जशी सोन्याची सळई ग आशी जासी न पर घरी ग लाग उनाची जळई 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 लाग उनाची जळई ग आशी लाड नायक लेख ग जशी सोन्याची छतरी 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 जशी सोन्याची छतरी ग आशी जासी न पर घरी ग उभी राशी न कोपरी 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 उभी राशी न कोपरी ग आशी लाड नायक लेख ग खाया मागती मलई 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 खाया मागती मलई ग आशी आशी तांब्या ग याची वाटी ग तिला चांदीची कलई 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 तिला चांदीची कलई ग आशी खेळ ना खेळ मैना ग तुझ खेळ न उड्याच 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 तुझ खेळ न उड्याच ग आस मई ग नाच माझ्या ग पायी शिंदल तोड्याच 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 पायी शिनल तोड्याच
आमच्या आई सगळं
आठवलाय
तो मला म्हणून मी म्हणले गळा जे आहे ना ही फक्त हे आवाज त्याचा
जोड आता मी म्हणले ना ही गाणी आमच्या
आईला म्हणत हे म्हणतात ना अशी आवाज
आवाज
वस्तुला देऊ.
रामाच्या गाण्याची जर सुरुवात केली तर रामाचं शिताचं पंढरपूरचं सारखं पंढरपूरचं म्हणजे असे असते.
आमच्या आमची थोडी भावली त्या दोघी जावाचे जळजळ लागल्या. झोप झाली बाय बसण्याला मी तुला इतकी साथ म्हणजे जवानीच होते ती. आता आता वयात झाले होते कोणते दिवशी वयस
नाही ना
फरक होतो असं होत. जवानीचा आवाज आणि वयाचा आवाज बदल.
आता तुम्ही म्हणले ना आपण जुना काळ
आहे.
काय म्हणलं तुम्ही?
गावाला गेले कोण्या नाही वाटत, वाटत गेल्यावानी नाही वाटत, वाटत गेल्यावानी नाही वाटत.
जुना
गळ येते लागतो
आम्हाला आठवत नाही गाणी त्याला गळ येत नाही. याच माझ्या रूप चांदीच्या पहिलवानी रूप चांदीच्या गावाला गेलं कोण्या माझे गुलाब, गुलाब रे वडी माझी गुलाब, गुलाब रे वडी माझी गुलाब. बाबू ग नाही घरी सुनी लागती, लागती चावडी सुनी लागती, लागती चावडी सुनी लागती. कोण्या ग गावा गेला माझ्या आंब्याचा, आंब्याचा डगळा माझ्या आंब्याचा, आंब्याचा डगळा माझ्या आंब्याचा. असं बारे नाही घरी जीव लागला, लागला सगळा जीव लागला, लागला सगळा जीव लागला. गावा ग कोण्या ग गावा गेला माझ्या गळ्याना, गळ्या ग तला म्हणी माझ्या गळ्याना, गळ्या ग तला म्हणी माझ्या गळ्याना. सुन ग साई तरा तुझ्या कुकणा, कुकगावाचा धनी तुझ्या कुकणा, कुकगावाचा धनी तुझ्या कुकणा. सुन ग साई तरा कुकू लावू तू, लावू तू दारात कुकू लावू तू, लावू तू दारात कुकू लावू तू. आता ग राग माझा उभारसा, आरसा घरात उभारसा, आरसा घरात उभारसा.
मनाची बंद करायची. मनाची बंद करायची
त्यांच्या
आठ वर्ष तुम्हाला वाईट माहिती आहे का ते माझी शेवट नाही.
इतर कॅसेट सारखं
नाही
म्हणजे पण आठवणी करायचं फक्त.
राम नाग म्हणू राम, राम सांगतील ग चांगायला, सांगतील ग चांगायला, राम सांगतील ग चांगायला. ग माझ्या नाग हृदयात त्यांनी बांधील ग बंगायला, बांधील ग बंगायला, त्यांनी बांधील ग बंगायला. ग राम नाग म्हणू राम, राम गुळा नाग उनी गोड, गुळा नाग उनी गोड, राम गुळा नाग उनी गोड. ग लागून ग काही गेल माझ्यात नाग मेला याडा,
सुपान गरीचा खांड सुपान गरीचा खांड राम सुपान गरीचा खांड ग त्याच नग नाव घेता माझा आत मग झाला थंड आत मग झाला थंड माझा आत मग झाला थंड ग राम नग याच नाव आज नाही मी ग घेतील नाही मी ग घेतील नाही मी ग घेतील ग याड नग माझ मन कोण्या धंद्याला नगुतील धंद्याला नगुतील कोण्या धंद्याला नगुतील ग राम नग याच नाव मला घ्यायला नाही वारी घ्यायला नाही वारी मला घ्यायला नाही वारी ग आस्तुरी न जलयम देवा लोकाची न ताबादारी लोकाची न ताबादारी देवा लोकाची न ताबादारी ग सासू नगरुसनीच वपरवाट्याच गण्यासायन वाट्याच गण्यासायन वपरवाट्याच गण्यासायन ग बाई नगईच माझ्या रूप राधाच ग देखायन राधाच ग देखायन रूप राधाच ग देखायन ग सासू नगरु सनीची देवा नाही नरे बरी गत नाही नरे बरी गत देवा नाही नरे बरी गत ग उसाच गटी पयरू कस गातील ग चरकात गातील ग चरकात कस गातील ग चरकात ग पाची नग पांडवांनी कीर्ती केल्यात गया रायात केल्यात गया रायात कीर्ती केल्यात गया रायात ग बरील्या ग मोठायारी नेल्या काचळ ग दर्यात काचळ ग दर्यात नेल्या काचळ ग दर्यात ग दुर्पत ग बाई बोले माझ्या सिनले ग पांडायाऊ सिनले ग पांडायाऊ माझ्या सिनले ग पांडायाऊ ग अंगीच्या ग वसराच त्यांनी गातील ग मांडायाऊ गातील ग मांडायाऊ त्यांनी गातील ग मांडायाऊ ग दुर्पण गतीची मिरी मिरी आसडी तो न दुर्वेदन आसडी तो ग दुर्वेदन मिरी आसडी तो ग दुर्वेदन ग अंगीच्या ग वसराच ढिग कैलासी न लाग दोन कैलासी न लाग दोन ढिग कैलासी न लाग दोन ग दुड्या नगवरती दुड्या गेल्या गवळ निगाट नऊ गवळ निगाट नऊ गेल्या गवळ निगाट नऊ ग सोडणाऱ्या कृष्णा वाट दया दुधाची न गेली चवू दुधाची न गेली चवू दया दुधाची न गेली चवू ग दुड्या नगवरती दुड्या गेल्या गवळ निग बारा त्यारा गवळ निग बारा त्यारा गेल्या गवळ निग बारा त्यारा सोडणाऱ्या कृष्णा वाट दया दुधाच्या न झाल्या तारा दुधाच्या न झाल्या तारा दया दुधाच्या न झाल्या तारा ग दुड्या नगवरती दुड्या गेल्या गवळ निगाई सतीस गवळ निगाई सतीस गेल्या गवळ निगाई सतीस सोडणाऱ्या कृष्णा वाट दया दुधाचा न झाला नाच दुधाचा न झाला नाच दया दुधाचा न झाला नाच
बरच तुम्हाला पण साठी होईल. आमच्या सासूबाईंनी दळले पण त्यांना गाणी नाही सांगता यायची अशी म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता जरा शेजारची जी आमची एक सासूबाई आहे ना तो तुमच्या सारखी आहे बघा
गजबाईची आई ना जय गावाची जय गाणी
घेतलं ना आपण त्यांच्या घेतलं त्यांना गाणी
पण डेबूच्या वाटेने 4 दिवस होता आणि पण 4 दिवस नाही रात दिवस तिथे गाणं बंद
दुसरी एखादी चालू होती का गळा जोड लागलेला गावात गाणं म्हणायला
आमच्या वडिलांनी गळा शिकवला होता मला जाते वाला आमचे वडले सुद्धा दळीत होते गावाला गेले कोण्या नाही वाटत गेल्या वाणी वाटत गेल्या
नको देव रंग टाकू नको हरी रंग टाकू साडी भिजली दोन प्ररात्र झाली थंडी वाजली
त्यावर नाही काढत नाहीतर
बाई रामना लक्ष्मी मना बाई रामना लक्ष्मी राज मंजरी मंजरी चळी अंजरी गारी लक्ष्मी आका मारी जपच्या भरी गळ्या घर सुरी पद्रजारी चाजरी श्री माठ गवळणीचा चुडा कुलपाचा वैराळी कोण्या देशाचा ग
गाणं काय म्हणते सुरुवातीचं
मारवती
बाई देव ग मारवती बाई देव ग मारवती अंजनीचा गानुमान राज मंजरी मंजरी चोळी अंजरी ग आली लक्ष्मी आका मारी झोपच्या भरी गळ्या गळ सुरी पद्र जरी चाजरीचा श्री माठ गवळणीचा चुडा कुलपाचा वैराळी कोण्या देशाचा ग बाई रामन लक्ष्मण बाई रामन लक्ष्मण उभ राहील शेजारी राज मंजरी मंजरी चोळी अंजरी ग आली लक्ष्मी आका मारी झोपच्या भरी गळ्या गळ सुरी पद्र जरी चाजरीचा श्री माठ गावळणीचा चुडा कुलपाचा वैराळी कोण्या देशाचा ग
आमचा गळा म्हणला का कोणचा आवाज खोलत तोच
बाई रामाच्या परायस बाई रामाच्या परायस लक्ष्मणाची उभयारी राज मंजरी मंजरी चोळ्यांजरी ग आली लक्ष्मी आकामारी झोपच्या बरी गळ्यागळ सुरी पद्रजरी चाजरीचा श्री माठ गावळणीचा चुडा कुलपाचा वैराळी कोण्या देशाचा ग तुम्हाला आठवते का बघा एखाद्या वेळा मावशी
आता माझा आवाजच चालायचा नाही आठवलाय का आता फार रे झाला
तुकारामला सांगू की म्हणजे तुमचे ते ठाण्यावाली बाई वगैरे कधी असल ना
बोलून
असं दोन चार ठिकाणचे म्हणजे
काय म्हणतील बाया गजरबाई अशा आपण बोलून घेऊ मग
दुपारी
कसे आता मग याच्यामध्ये कसं
आता गरम पण होते त्याला गरम पण लागतात एवढे हाळ आहे ना त्याला नुसतं उलगाल होते गरम जास्त होते तुला गाणं म्हणायचं ये शालीचं गाणं म्हणायचं येत
तुला गाणं
येत ना
ये मन ये
सोळा लागले म्हणजे